बाजीराजे, असा प्रश्न जिजाबाईला विचारतात. जिजाबाई म्हणत आहे, का राजे का थांबलात? मा साहेब, हे असंच चालायचं? नाही. मग हे बंद करणारा कुणी जन्माला येत नाही तोपर्यंत हे चालायचं. आम्ही हे बंद करू. त्या छोट्या राजाची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि यानंतर शिवाजी राजाचं खेळणं बागडणं हे बालिश चाळे बंद झाले आणि शिवाजी राजाना त्या रोहिणेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ. त्या रोहिणेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली. प्रणाम महादेवाला, शंभू देवाला. प्रणाम महादेवाला, शंभू देवाला. यश लाभो माझ्या कार्याला, माझ्या कार्याला हाजीर हाजीर.
माझ्या कार्याला हाजीर हाजीर. माझ्या कार्याला हाजीर हाजीर.
असा हा शिवाजी राजा, हा सतत जनतेच्या कल्याणासाठी झटत राहिला. अरे राजाच्या पायीच मुली लक्ष्मी होती. ज्या वेळेला शिवाजी राजांना तोरण्यावर तोरण बांधलं, त्यावेळी शिवाजी राजाच्या मावळ्यांना द्रव्यांनी भरलेला रांजण सापडला होता. ही बातमी समजताच तो मावळा शिवाजी राजाकडे आला आणि म्हणत आहे, राजे साहेब, अचानक घराचं काम करत असताना हा द्रव्यांनी भरलेला रांजण सापडलेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला नेण्यासाठी आलेलो आहे. शिवाजी राजे म्हणत आहेत, अरे हे द्रव्य आमचं नाही, स्वराज्याचं आहे, म्हणून ते स्वराज्याच्याच कामी लावा. पुन्हा तो मावळा फिरलेला आहे आणि त्यावेळच्या प्रसंगामध्ये तोरणा जिंकल्यानंतर शिवाजी राजेच्या रात्री विचार करत बसले होते की गड जिंकला, पण आता जिंकलेल्या गडाचं हे संरक्षण आपण केलं पाहिजे. नुसतीच फौज असून चालत नाही, ती टिकवण्याकरता द्रव्यही लागत असत आणि आपली तरी सुरुवात आहे. आपण एका बलाढ्य शक्तीची टक्कर द्यायला निघालेलो आहोत. मासाहेबांची इच्छा काय आहे? हे हिंदवी स्वराज्य व्हावं हीच इच्छा आहे. राजे गंभीर विचार करत होते. इतक्यामध्ये मासाहेब त्या ठिकाणी आल्या आणि राजाला म्हणत आहे, राजे कसल्या विचारात आहात? आणि जिजाबाईनं काय दिलं शिवाजी राजाला? त्या मोहरा दिल्या. त्या मोहरा किती होत्या? तर 1,25,000. स्वातंत्र्याकरता आपल्या मुलाला ताकद निर्माण करणारी ही जगातली पहिली माता आहे आणि ती है जिजाऊ मायसाहेब. त्या जिजाऊचे, आपल्या मातेचे शिवाजी राजांनी घट्ट पाय धरले आणि आपल्या कार्याला, मातेला प्रणाम करून सुरुवात केलेली आहे. किल्ल्यावर जिंकी किल्ल्याला, जिंकी किल्ल्याला. किल्ल्यावर जिंकी किल्ल्याला, जिंकी किल्ल्याला. मावळ्यांची संख्या वाढणे आला, मावळ्यांची संख्या वाढणे आला. आनंद झाला राजाला, शिवाजी राजाला जी राहाजी.
शिवाजी राजाला जी राहाजी. शिवाजी राजाला जी राहाजी.
परस्त्रीला माते समान मानणारा हा राजा सदैव आपल्या लोकांचं रक्षण करीत होता. आपल्या रयतेला तो आपल्या मुलाप्रमाणे वाढवित होता, मुलाप्रमाणे माया ही करत होता. या शिवाजी राजाच्या पूर्वी जर एखादं सैन्य त्या शेतामधून धावत धावत दौडत आलं तर माणसं पळून जायची. पण आता जर शिवाजी राजाच हे घोडदळ दौडत आलं तर लोक म्हणायची, आला आला आपला बाल शिवाजी, आला आपला शिवाजी राजा आला. म्हणजे लोकांच्या बद्दल लोकांचा त्यांनी विश्वास इतका मोठ्या प्रमाणावर संपादन केला होता. अरे त्यामुळे मानकोजी दस्तोंडे याच्या सारखे हे फार मोठे दरोडेखोर सुद्धा शिवाजी राजाकडे आले होते.